chinimandi.com पॉडकास्ट।
12 जणांची 24 लाखांची फसवणूक। साखर कारखान्याच्या संचालकपदी नियुक्ती करतो असं सांगून एकानं पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 12 जणांची तब्बल 24,69,100 रुपयांची फसवणूक केली। या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संशयित आरोपी राम हब्बू राठोड यानं आपण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं इचलकरंजी पंढरपूर रस्त्यावर श्री तिरुपती बालाजी सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या नावानं साखर कारखाना काढणार आहे। या साखर कारखान्यावर तुमची संचालकपदी नियुक्ती करतो, त्यासाठी आपणाकडील 5 खातेदार आणि त्यांचे बायोडाटा कागदपत्र द्या असं सांगितलं। याशिवाय संशयित आरोपीनं फिर्यादी उद्धव गोवर्धन कौलगे यांना 1% रक्कम भरल्यानंतर रकमेच्या 100% कर्ज देतो असं पटवून देऊन त्यांचा विश्वास संपादन केला। दरम्यान 15 ऑक्टोबर 2019 ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यानच्या काळात साखर कारखान्याच्या संचालकपदी नियुक्ती होईल या आशेनं उद्धव गोवर्धन कौलगे यांनी 4,34,000, दीपक गिर नंदलाल गिर गोसावी यांनी 4,85,000, अनिल श्रीमंत जाधव यांनी 3,41,000, उल्हास दगडू ढेरे यांनी 2,91,000, वसंत ईश्वर रुपनर यांनी 2,91,000 तर परमेश्वर किसन सरगर कैलास मुकुंद करंडे महादेव संदीपान कवडे बाळासाहेब दादासाहेब कदम सोनप्पा भीमाशंकर भागानगरे अप्पासाहेब दुर्योधन भोईरकर अशा 6 जणांनी प्रत्येकी 97,000 आणि साधना मनोज सुधाकर कासेगावकर यांनी 45,000 असे एकूण मिळून 24,69,100 रुपये आरोपीस दिले। परंतु आरोपीनं त्यांची साखर कारखान्यावर संचालक पदी नियुक्ती न करता त्यांची फसवणूक केली। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक श्री गायकवाड हे पुढील तपास करत आहेत।